तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी उषा नाईक. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत ऍक्शन.
तुमचं लग्न, तुमचा साथीदार आयुष्यातला तुम्हाला कधी भेटले ते हे सांगा.
खरं म्हणजे फार आयुष्यातला तो वेगळा किस्सा आहे. एक मोठी अभिनेत्री होती, तिने एका चांगला, तिच्यापेक्षा वयाने थोडं लहान किंवा बरोबरीचाच असेल, तो नाटकात होता. तर त्याच्यावर तिने लग्न केलं आणि ते दो जोडपं एक दिवस आनंद मानेंना भेटायला आले. अण्णा, मी लग्न केले, माझ्या पण नवऱ्याला तुम्ही काम दिलं पाहिजे असं वगैरे.
अशा ऍक्ट्रेसेस येऊन भेटायच्या?
हा, म्हणजे एक मोठी अभिनेत्री होती ती आली, आपल्या नवऱ्याला घेऊन आली, पाया पडल्या अण्णांच्या आणि यांना पण काम द्या अण्णा असं वगैरे वगैरे. आणि भेटल्याने गेली आणि तेवढ्यात अण्णा आले, बघा सिनेमातली बाई एका नाटकातल्या माणसाबरोबर लग्न केल्यानंतर नवऱ्याला काम द्या म्हणून कशी येते. आणि ते मला खूप लागलं, कारण फार मोठी अभिनेत्री होती ती आणि खूनगाठ बांधली. मी सिनेमातला कोणीही नवरा करायचा नाही.
बर,
सिनेमात कधीही कुणाबरोबर लग्न करायचं नाही, सिनेमाच्या बाहेरचा माणूस लग्न करायचं असं ते डोक्यातच बसलं माझ्या. आणि काही ठराविक दिवस गेले, माझ्या बहिणी माझ्याचकडे राहायच्या. तर माझ्या बहिणी सराफी गट्ट्यामध्ये काहीतरी त्यांचं कानातलं तुटलं म्हणून माझ्या बहिणी सराफी गल्लीमध्ये गेल्या आणि त्यांनी ते दुरुस्त करून आणलं. मी म्हटलं, अगं कुठल्याही दुकानात जाता तुम्ही, आपली माणसं ओळखीचे नाहीत, कोण नाही, आपण कोल्हापूरचे नाही आहे, कुठेही गेला का नाही गो, तशा चांगले माणूस आहे तो, बघ असं तसं. मी म्हटलं, मग मी पण गेले दुसऱ्या वेळेला. त्यांनी मला हेलं, त्यांच्या माझ्या वयात बरंच अंतर होतं, नंतर ते माझे मिस्टर झाले. पण माझ्या डोक्यात होतं ना सिनेमातला करायचं नाही आहे. मला असं वाटायला आलं की नाही, कोणीतरी माझ्या बहिणीने पण असं माझ्या पशात आधार पाहिजे, कोणीतरी बघणारं पाहिजे. आईची इच्छा झाली, बहिणींची पण इच्छा झाली आणि मी होकार दिला.
मला सांगा त्यांचं नाव काय.
मी त्यांचं नाव वगैरे फारसं कुठं असं सांगायला जात नाही. त्यांच्यापासून माझा मुलगा आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती आहे, कोल्हापूरच्या लोकांना. माझ्या मुलाचं नाव ओंकार कृष्णराव मोहिरे. माझं आता लाईफ असं आहे की मी आणि माझा मुलगा हे एवढंच जग आहे.
सो आता तुम्ही सोबत राहत नाहीत असं आहे?
हा नाही, ते तर माझा मुलगा 6वीत असतानाच एक्सपायर्ड झाले.
सो आता तुम्ही सोबत राहत नाहीत असं आहे?
हा नाही, ते तर माझा मुलगा 6वीत असतानाच एक्सपायर्ड झाले.
हो,
मुलाला मी तेव्हापासून, मीच माझ्याच मेहनतीवर, माझ्याच याच्यावरती मी
लहान
हो. नंतर मी बऱ्यापैकी छान एस्टॅब्लिश होत गेले, माझे घर झालं, माझा बंगला झाला, ते घर गेलं, मी मोठा बंगला बांधला, भरपूर सोनं नाणं घेतलं, भरपूर जागा झाल्या, भरपूर घरं झाली. नंतर मला कळायला लागलं व्यवहार काय, कसे पैसे साठवले पाहिजेत, कसं आपण केलं, हे या गोष्टी कळत गेल्या. मुलगा जरी वडिलांशिवाय होता तरी आई होती भक्कम त्याच्या मागे. आईने मेहनत केली, कष्ट केली, त्याला मेकॅनिकल इंजिनियर बनवला. सगळं 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 व्यवस्थित आहे आणि छान आहे. माझा मुलगा पण खूप चांगला आहे. पण माझ्या मुलाला काय या सिनेमा इंडस्ट्री किंवा सिनेमा वगैरे याचे काही हे नाही. त्यामागचं पण एक कारण असं आहे की बऱ्याच लोकांना मी असं बघितलं की आपल्या मुलाला सिनेमात काम द्या किंवा सिनेमात आणा. जसं नवऱ्याच्या बाबतीत जो माझा निर्णय होता तसंच सिनेमात काम द्या. आणि मी ज्या पद्धतीने लहानपणापासून या सिनेमा इंडस्ट्रीत आले तर मान अपमान हे फार मी सहन केलं, पण मेहनत करणं कधी सोडलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की जर माझा मुलगा जर या इंडस्ट्रीत आला तर त्यालाही मी मुशाचा मुलगा म्हणून त्रास देतील ना. नको, माझा मुलगा या इंडस्ट्रीत येणार नाही. आणि लहानपणापासून त्याला कधीही मी सेटवर पण आणलं नाही ना, स्टुडिओत आणलं नाही ना, काही आणलं नाही.
ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा एक वेगळा स्ट्रगल असतो की आता काम कसं करणार बाबा सिनेमामध्ये, आणि त्यात तुम्ही तर नृत्याचं काम तुमचं आणि नाचणं शक्यच नाही. मग त्या दरम्यान काय झालं, तुमच्या मुलाचा जन्म कुठे झाला?
मला लवकर दिवस राहतच नव्हते. काही ज्या वेळेला राहिलं त्यावेळेला बऱ्याच बहिणींचे लग्न अमकदमक जबाबदारी असल्यामुळे मी मूल होऊ दिलं नाही. आणि नंतर असं वाटलं की आता मूल होऊ दे, तर ते लांब लांब जायला लागलं. ज्यावेळेला देऊ देतो त्यावेळेला ते आपण ऍक्सेप्ट करत नाही, नंतर त्याच्या मागे जातो असं काहीतरी व्हायला लागलं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एक 4 वर्ष काम बंद केलं. आणि त्यावेळेला दादा कोणकेने मला एका पिक्चरला बोलवलं. मी म्हटलं दादा मला मूल व्हायला पाहिजे म्हणून मी काम करणार नाही. झाले या सगळ्या ह्याच्यातून मी प्रेग्नंट. परत ज्यावेळेला माझा मुलगा 1 वर्षाचा झाला त्यावेळेला परत दादाने मला, दादा कोणकेने मला पिक्चरसाठी बोलवलं. म्हणे आता तुझ्या मुलास येत मी तुला उचलून नेणार आणि शूटिंग करून घेणार आणि मग तुला मी घरी आणून सोडणार. आणि मी त्यावेळेला 1 वर्षाचं मूल असताना मी एका घरात दादा कोणकेंचं पिक्चर केलं. पण मी ज्यावेळेला प्रेग्नंट होते त्यावेळेला माझ्यासमोर बरीच काही काही पिक्चर्स आले. वेधसारखा एक पिक्चर आला होता, त्याला म्हटलं अरे मी गरोदर आहे, म्हटलं मी कसं नाही नाही ताई तुम्ही आम्हाला पाहिजे. आम्ही असं करूया ती बाई थोडीशी अशी दाखवलेली आहे अधूसारखे, आम्ही तुम्हाला व्हीलचेअरवरती बसून झालं आपण ते पिक्चर करूया. आणि तो अतिशय सुंदर मी पिक्चर केला होता ज्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण प्राईज वगैरे दिलं होतं. त्याच्यानंतर माझ्यासमोर एक अमृतवेल नावाची सिरियल आली, ज्या सिरियलमध्ये मी अलका कुबल आणखीन कुलदीप पवार म्हणजे खूपच वि स खांडेकरांची अमृतवेल ती कादंबरी प्रचंड गाजली होती आणि प्रचंड सिरियल पण लोकांना आवडली होती. आणि ती मी सिरियल गरोदर असतानाच मी ती सिरियल करत होते. आणि नंतर माझं पोट दिसायला लागलं मधल्या काळात, मग मी नव्हतीच ना, मग अलकाचे वगैरे शॉर्ट झाले आणि पेपर वगैरे प्रेस कॉन्फरन्स म्हणे काय म्हणे बाई दिसत नाहीत काय नाही ते, मग ते म्हणाले उशा लोक असं हे करतात आपण एक काम करूया सीनमध्ये फक्त तुझे क्लोज क्लोज. म्हणजे मला 9वा महिना लागला होता आणि केरलीमध्ये कोल्हापूरपासून जवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती केरली मिनी चित्रनगरी म्हणतो आपण त्या वाड्यामध्ये माझं शूटिंग चालू होतं. त्यांनी गाडी दरवाज्यात उभी केली होती, जरा जरी उशाला कळाली की लगेच गाडीत घालायचं आणि दवाखान्यात न्यायचं. मी एवढा माझा चेहरा सुजलेला होता, पोट इथपर्यंत आलं होतं, काही म्हणजे सगळं एक वाटत होती मी. त्यांनी माझे क्लोज 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 घेतले आणि त्या 2 दिवसात मी इतकं काम केलं ते, आणि मला त्यामुळे बोलण्याने माझं मूल असं वरती चढलं, त्यामुळे माझं सीझर करावं लागलं. मला तो एक दिवस कसा ते करणार आणि तिसऱ्या दिवशी मला दवाखान्यात मी गेला आणि बाळण झाले.
यु नो कधी कधी असं होतं ना की तुमच्याबद्दल गैरसमज पत्रकारांना होऊन ते काहीतरी वाईट छापतात, असा काही वाईट अनुभव तुम्हाला आला
नाही? पत्रकारांनी माझ्याबद्दल कधीच वाईट छापलं नाही, उलट पत्रकारांनी मला नेहमी मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. एक मात्र मी अनुभव नक्की सांगते, मला ज्यावेळी पारितोषिक द्यायचा होता तो एक मी प्रसंग सांगते. त्यावेळेला माझं कलावंतीण पिक्चर पण लागलं होतं, त्यातल्या पिकल्या पाण्याचं देठ किंवा हिरवा हे अतिशय गाजलेलं गाणं होतं आणि त्या गाण्यासाठी मला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून प्राईज द्यायचं परीक्षकाने फायनल केलं होतं. त्यावेळी माझं हळदी कुंकू पण चित्रपट होता, तर मला कुठल्या कॅटेगरीमध्ये मला प्राईज देऊया असं त्यांचं त्यांच्यामध्येच तो प्रश्न होता. शेवटी ते म्हणाले मी ही बेस्ट ऍक्ट्रेस म्हणूनच तिला हे करायचं. आणि दादा कोंडके ना असं होतं की माझ्या चित्रपटातून उषा चव्हाणला बेस्ट ऍक्ट्रेस प्राईज द्यायचं, तसं त्यांच्या चित्रपटामध्ये उषाबाईना कधीच कधी तसा रोल नसायचा पण त्यांची इच्छा होती. आणि उषाबाईना बाळाच्या चित्रपटातून बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून प्राइजेस मिळत, कारण त्यांनी तसे रोल केले होते, चांगले चांगले रोल केले. म्हणजे दादांच्याकडे सर्व सर्व दादाच असायचे, त्यामुळे त्या रोल असे नसायचे की ते बेस्ट ऍक्ट्रेस व्हावे. त्यामुळे ते माझे ती पिक्चर्स होते आणि त्यांचं पिक्चर लागलं होतं बोट लावीन तिथं गुदगुल्या. आणि मंत्री लोक वगैरे जे आपले नेहमीचे असतात त्यांचं म्हणणं होते की उषाचा म्हणला द्यायचं. शेवटी त्यांच्यात टाय पडला आणि त्यांनी सरळ पत्रकारांना सांगितलं तुम्हाला द्यायचं असेल तर आम्ही देतो तो निर्णय तुम्ही दिला पाहिजे, नसेल तर तुमचं तुम्ही द्या. इथपर्यंत माझ्यासाठी तो टाय पडला आणि मग असं ठरलं की विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार देऊया. आणि त्या वर्षीपासून विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार सुरू झाला मला आणि अशोकला, आम्हाला दोघांना तो पहिल्यांदा मिळाला अशोक सराफ.
तुम्ही ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने नवीन गोष्टी सुरू केल्यात इंडस्ट्रीमध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाही उषाताई.
हे मात्र मी नक्की मान्य करते, कारण 1000 सारखी फिल्म म्हणजे माझ्यापेक्षा अतिरथी महारथी या सिने इंडस्ट्रीत आहेत होत्या. आणि असं असताना सुद्धा तो रोल माझ्याकडे आला. एक आजीचा रोल कधी माइलस्टोन रोल झालेला मी आजपर्यंत कधी ऐकला नाही आणि कधी झालं पण नाही. बरीच म्हणजे जी मला प्राइजेस मिळायला हवी होती माझ्याकडून तीच गेली होती किंवा काही कारणांमुळे ज्याकडनं मला दिली गेली नव्हती, तो सगळा अन्याय माझा त्या 1000 नोटने भरून काढला सगळा.
93.5 रेड एफएम बजाती रहो, दिस इज कलाकार श्रुती. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.